नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाला आज गोंधळातच सुरुवात झाली. राज्यसभेत दिवंगत सदस्य ला गणेशन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचं 15 ऑगस्ट रोजी वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं. कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी बिहार मतदार यादीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी करत सुरुवात केली. गोंधळ सुरुच राहिल्यामुळे सभापती हरिवंश यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. लोकसभेतही सभागृहाचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी मतदार यादी पडताळणीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत गोंधळ सुरु केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना वारंवार आवाहन करूनही गोंधळ सुरुच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकार कसलाही निष्काळजीपणा सहन करणार नाही असं शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि शाळा मंडळांना वेळोवेळी मार्गदर्शक तत्वं जारी केली जातात असं त्यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. नुकतंच केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिल्याचं ते म्हणाले. बनावट कीटकनाशकं खतं आणि बियाणं तयार करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांनी मध्य प्रदेश दौऱ्यात बनावट रसायनांच्या फवारणीमुळे सोयाबीन पिकांना झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.
खेत में सोयाबीन की जगह खरपतवार खड़ा है. किसी HPM कंपनी की दवाई डालने के कारण ये हुआ है. एक उच्च स्तरीय वैज्ञानिकों का दल इन खेतों का निरीक्षण करेगा और जिस कंपनी ने ऐसी दवाई दी किसानों जिससे किसान तबाह हो गए, विधि सम्मत सख्त कार्रवाई उसके खिलाफ की जाएगी और एक अभियान शुरू होगा पूरे देश में ऐसी कंपनियों के खिलाफ.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील यशस्वी मोहीम पूर्ण करणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ प्रवासावर विशेष चर्चा करून त्यांचं अभिनंदन केलं जाणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी अंतराळ कार्यक्रमावरही महत्वाची चर्चा होणार असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. चीनचे परराष्ट्रमंत्री आणि कम्युनिस्ट पार्टीचे पॉलिट ब्युरो सदस्य वांग यी आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि विशेष प्रतिनिधी अजित डोवाल यांच्यासोबत ते भारत चीन सीमा प्रश्नावर चर्चा करणार आहेत. बांगलादेश सरकारनं भारतातून कांद्याच्या आयातीला परवानगी दिली आहे. कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी 5.5 महिन्यांनंतर ही परवानगी देण्यात आली आहे. काल भारतातून 800 टन कांद्यांची निर्यात बांगलादेशात पोहोचली. स्थानिक कांद्याच्या किमतीत घसरण आणि भारतीय कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे ही आयात थांबवण्यात आली होती. परभणी जिल्ह्यातल्या निम्न दुधना धरणाचे 2 दरवाजे आज उघडण्यात आले असून दुधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर धरणाचे 12 आणि ईसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पैनगंगा आणि पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. मुंबईत अतिवृष्टीमुळे शाळा महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. राज्यपाल CP राधाकृष्णन आज सकाळी दिल्लीकडे रवाना झाले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDAचे उमेदवार म्हणून राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राधाकृष्णन यांना शुभेच्छांसह निरोप दिला. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट असून 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या 5381 उमेदवारांची आणि संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान मूळ कागदपत्रांची आणि प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.